नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवशी कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कायम खेल खबरो. गोंयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी गोंयच्या सगळ्या लोकांक नाताळाची परबी भेटयल्या. गोंय आनी दमनाचे आर्च बिशप फिलीप नेरी कार्डिनल फेराव हांणी आपलो नाताळाचो संदेश जारी केला. गोंय सरकाराचे पर्यटन खात्या वतीन 28 ते 30 डिसेंबर 2025 ह्या काळांत हरमल रापोणकाराचो सी फूड महोत्सव 2025 आयोजित केला. आदले प्रधानमंत्री सर्गेस्त अटल बिहारी वाजपेयी हांच्या जल्मदिसा निमतान आयज सावन राज्यांत तरेकवार कार्यावळी जातल्यो. आतां पुराय खबरो. गोंयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी गोंयच्या सगळ्या लोकांक नाताळाची परबी भेटयल्या. तांच्या संदेशांत राज्यपालांनी म्हणलें की नाताळाचो हो सण मनयतना आमी येशू क्रिस्तांच्या जन्माचे आदरान स्मरण करतात, ज्यांच्या जल्मान मानवतेक शांती, प्रेम, त्याग आणि इष्टागत यासारखी मूल्यां दिली. नाताळ हो असो सण असा जेव्हा इष्ट आणि कुटुंब एकठांय येतात आणि सगळी आपल्या प्रियजनांबरोबर आनंद वाटून घेतात. जेजू क्रिस्तान प्रचार केल्ल्या मोगाच्या आणि करुणेच्या संदेशान आमी पाळून एक असे गोय तयार करपाक आमी एकठांय काम करया, जय शांतताय, एकचार आणि एकवट असा, असे ताणी म्हळे. ही नाताळाची परब दर एका घरात खोस घेऊन येऊ, आमची काळजां आशेन भरून सगळ्यां खातीर शांती, प्रगती आणि समृद्धीचे नवे वर्स सुरू जावं, असे राज्यपालांनी मागले. डिसेंबराच्या महिन्यातलो सूर्य अरबी दर्यात सूर्याचो अस्त जाता असताना गोवा क्रिसमस म्हळ्यार नाताळाच्या येवकाराक श्रद्धा, परंपरा आणि तरेकवार खाणा जेवणाच्या आणि शोभेच्या वस्तूंनी नटला. गोंय आणि दमनचे आर्च बिशप फिलीप नेरी कार्डिनल फेराव हांणी आपलो नाताळाचो संदेश जारी केला. हो उत्सव मानवतेवेल्या देवाच्या चिरस्थायी मोगाचो उत्सव म्हूण मनयता, अशें म्हणला. नम्रताय आणि बंधुभावाच्यो संकल्पना अधोरेखित करून आर्च बिशपान भाविकांक परिवर्तनाचे माध्यम जावन या अशांत जगात शांती हाडपाचे आवाहन केले. सध्या गोंयात पारंपारीक नाताळाच्या मिठाई खातीर वापरपी कुसवार या नावान वळख आशिल्ल्या पदार्थाच्या सुगंधान हवा भरल्या. रायबंदर हांगा चॅपलच्या आवारातल्या भव्य गोट्याची परंपरा राज्यभरातल्या पर्यटकांक आकर्षित करता. 35 वर्सां आदी सुरू जाल्ली ही परंपरा व्हडा प्रमाणात मानवी आकाराच्यो मुर्ती प्रदर्शित करपी पहिल्या कांय परंपरापैकी एक आसा. खास करून बॉम जेजू बासिलिका आणि पणजेतल्या आवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कन्सेप्शन या प्रतिष्ठीत इगर्जेनी मध्यान रातच्या मिसाक व्हड गर्दी जावप अपेक्षित आसा. मोपा आणि दाबोळी विमानतळार अतिरिक्त विमानांचे आगमन जाता आणि मडगांवां विशेष गाडयो येत आसात. गोंय उमेदीन भरिल्ल्या ह्या हंगामा खातीर सज्ज आसा. आदले प्रधानमंत्री सर्गेस्त अटल बिहारी वाजपेयी हांच्या जल्मदिसा निमतान आयज सावन राज्यांत तरेकवार कार्यावळी जातल्यो. फाल्यां तांचो जल्मदीस सुशासन दीस म्हूण मनयतले. हातूंत अटल स्मृती संमेलन, चित्र प्रदर्शनां, परिसंवाद हांचो आस्पाव आसा, अशें भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक हांणी सांगले. पणजे भाजप कार्यालयांत पत्रकार परिषदेंत ते उलयताले. कुजिरा हांगाच्या एथलेटीक स्टेडियमाक अटलजींचे नाव दितले. हेर कडेन लेगीत तांचे नाव प्रकल्पांक दितले. अटलजींच्या जल्मदिसा निमतान सप्तकभर सगळ्या मतदारसंघांनी कार्यावळी जातल्यो. तांचे जिविताचेर आधारीत प्रदर्शनां, कवी संमेलनां जातली. कार्यावळी खातीर उत्तर तशेंच दक्षीण गोंयांत समित्यो स्थापन जाल्या, अशी माहिती दामू नायक हांणी दिली. तशेंच 26 डिसेंबर हो दीस वीर बाल दीस म्हूण मनयतले. हे दिसा जोरावर सिंग आनी फतेह सिंग हे हुतात्मे जाल्ले. हे निमतान पणजी, वास्को तशेंच मडगांवच्या गुरुद्वारांनी कार्यावळी जातल्यो. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे वास्को गुरुद्वारांत जावपी कार्यावळींत हाजीर आसतले, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक हांणी दिली. गोंय सरकाराचे पर्यटन खात्या वतीन 28 ते 30 डिसेंबर 2025 ह्या काळांत हरमल रापोणकाराचो सी फूड महोत्सव 2025 आयोजित केला. गोंयच्या गिरेस्त दर्यांतल्या खाणांचे दायज, पारंपारीक खाणा जेवण आणि सांस्कृतीक अभिव्यक्ती या महोत्सवावरवीं मनयतले. उक्तावण सुवाळो 28 डिसेंबराक सांजवेळा 5:30 वरांचेर जातलो. ह्या वेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खवटे, साळगांवचे आमदार आणि GTDCचे अध्यक्ष केदार नायक, मांद्रेचे आमदार जीत आरोलकार आणि हेर मानेस्त हाजीर आसतले. नुस्तेमारी करपी गोंयकार पिळगी गोंयच्या पारंपारीक जिणेपद्दतीचो एक अभिन्न भाग जावन आसा आणि राज्याची अन्न संस्कृताय आणि दर्यादेगेवेल्या समाजाक आकार दिवपाचे काम या महोत्सवावरवीं आम्ही करता. ही जिवी परंपरा वळखुपाक नुस्तेमारी समाजाची कुशळटाय मनोवपाक आनी उत्सवी आनी समाजप्रधान परिस्थितीत अस्सल गोंयच्या दर्यातल्या खाणांचो खाणाजेवण दाखोवपाक रापोणकाराचो सी फूड महोत्सव म्हत्वाचो थारतलो अशें पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी.
आता मुखावल्यो खबरो. नाताळाच्या फाटभुंयेर दक्षिण गोंयांत पर्यटकांची गर्दी वाडल्या. हे फाटभुंयेर येरादारी पुलिसांनी येरादारी नेम मोडपी वाहन चालकांचेर बारीक नदर दवरल्या. 4 दिसा आदी सावन पुलिसांनी कारवाय सुरू केल्या आनी येरादारी नेम मोडपी लोकां आड खर कारवाय सुरू केल्या. ही माहिती दक्षिण गोंय येरादारी पोलीस विभागाचे उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाय हांणी दिली. 20 डिसेंबर सावन आतां मेरेन पुलिसांनी कलम 183 खाला चड गतीन गाडी चलोवपी 275 वाहक चालका आड कारवाय केल्या जाल्यार कलम 195 घ खाला 515 दुचाकी वाहन चालक हॅल्मेट नासतना धरल्यात. कलम 185 खाला सोऱ्याच्या नशेन गाडी चलोवपी 36 जणांचेर कारवाय केली आनी कलम 122 खाला पार्किंगाचे उल्लंघन करपी 182 जणांचेर कारवाय केल्या. आमी येरादारी नेम पाळपाचो आनी अपघात आडावपाचो यत्न करतात आनी पर्यटक तशेंच थळाव्या नागरिकांनी येरादारी नेम पाळचे अशें येरादारी पुलीस उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाय हांणी मागलां. कांय राजकीय पक्ष विशेषतः काँग्रेस सर्वोच्च न्यायालयाच्या अरावली तेंकड्यावेल्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरयता अशें केंद्रीय पर्यावरण रान आनी हवामान बदल मंत्री भुपेंद्र यादव हांणी म्हणला. ते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचो जाणून बुजून चुकीचो अर्थ लायता आनी स्वतःचे हितसंबंध पुराय करपाक ताचो राजकीय साधन म्हणून वापर करतात. आकाशवाणी न्यूजाक दिल्ल्या विशेष मुलाखतीत यादव हांणी म्हळें की विरोधकाकडच्यान पसरपी प्रचाराक नागरीक बळी पडचे ना. सर्वोच्च न्यायालयाचो निकाल अरावली प्रदेशात बेकायदेशीर खाणकामार बंदी घालपाक आसा अशें मंत्र्यांनी स्पष्ट केलें.
लोगों ने भ्रम फैलाना शुरू किया, झूठ बोलना शुरू किया, जबकि वास्तविकता ये है कि अरावली में खनन माफिया को रोकने के लिए, अवैध खनन को रोकने के लिए, अच्छा इसकी परिभाषा कहीं भी उपलब्ध नहीं थी, कहीं भी उपलब्ध नहीं थी, कोई कानूनी परिभाषा नहीं थी. ये सर्वोच्च न्यायालय ने खनन क्षेत्र में अरावली में दोहन न हो अपने निर्णय की अनुकूलता के लिए कि हम अरावली में खनन क्षेत्र रोकना चाहते हैं, मतलब इस क्षेत्र में एकदम खनन को रोका जाए और अवैध खनन को रोका जाए, इसलिए ये निर्णय आया.
एक्वा गोवा मेगा फिश फेस्टिवल 2025-26 10वी आवृत्ती पणजेच्या ओपन फील्ड ग्राउंड एसएजी कंपाल हांगा 9 ते 11 जानेवारी 2026 मेरेन आयोजित केला. गोंय राज्यातल्या विद्यार्थ्यांक आनी सामान्य लोकांक एक गिरेस्त शिक्षणीक अणभव दिवपा खातीर हो महोत्सव तयार केला. तातूंत शोभिवंत प्रजातींचे प्रदर्शन करपी मत्स्यालय गॅलरी, शिक्षणा खातीर जिव्या नुस्त्याचे तळे आनी भुरग्यां खातीर आनी जाणट्यां खातीर तरेकवार सर्ती अशी वेगवेगळी आकर्षणां आसात. तरणाटे, नुस्तेकार, मत्स्यपालक आनी उद्देजक मनरिजवणेच्या आकर्षक मनरिजवण करपी कार्यावळींचो आनंद घेवंक शकतात आनी नुस्तेमारी क्षेत्रातल्या नामनेच्या संस्था आनी उद्देगातल्या तज्ञांनी आयोजित केल्ल्या कार्यशाळा आनी सत्रांनी वांटो घेवंक शकतात. गोंय विद्यापीठ जीव्हीएम फार्मागुडी आनी ज्ञान प्रसारक मंडळ महाविद्यालयान आयोजित केल्ल्या आंतर महाविद्यालयीन एथलेटिक्स सर्तीत दादले आनी बायलांच्या विभागांत ज्ञान प्रसारक मंडळ महाविद्यालयान विजेतेपद मेळयले. सर्तीचे उक्तावण खेळा संचालक डॉ अजय गावडे हांचे हस्तुकी जाले. इनामा वाटप अर्जुन पुरस्कार विजेते ब्रह्मानंद शंकवाळकार आनी खेळा उपसंचालक डॉ विवेक पवार हांचे हस्तुकी जाले. बामोळेच्या एसएजी एथलेटिक स्टेडियमाचेर 3 दीस या सर्तीचे आयोजन जाले. 46 महाविद्यालयातल्या सुमार 900 खेळगड्यांनी या सर्तीत वांटो घेतिल्लो. ह्या सर्तीत उत्कृष्ट दादलो आनी बायल खेळगडे म्हणून दामोदर महाविद्यालयाचो विशाल दास आनी ज्ञान प्रसारक मंडळाचे रानी देगवेकर हांची निवड जाली. दादल्यांच्या विभागात ज्ञान प्रसारक महाविद्यालय आसगाव हांणी दुसरे आनी केपे सरकारी महाविद्यालयान तिसरे स्थान पटकायले. बायलांच्या विभागात रोजरी महाविद्यालयाक उपविजेतो आनी खांडोळा सरकारी महाविद्यालयाक तिसरो क्रमांक फावो जालो. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 32.2 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 18.1 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात वातावरण सुके आनी वताळ आसतले. हलके ते मध्यम प्रमाणात धुके पातू येता अशें वेधशाळेन म्हळा. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. गोयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी गोयच्या सगळ्या लोकांक नाताळाची परबी भेटयल्या. गोय आनी दमनाचे आर्च बिशप फिलीप नेरी कार्डिनल फेराव हांणी आपलो नाताळाचो संदेश जारी केला. गोय सरकाराचे पर्यटन खात्या वतीन 28 ते 30 डिसेंबर 2025 ह्या काळांत हरमल रापोणकाराचो सी फूड महोत्सव 2025 आयोजीत केला. आदले प्रधानमंत्री सर्गेस्त अटल बिहारी वाजपेयी हांचे जल्मदिसा निमतान आयज सावन राज्यांत तरेकवार कार्यावळी जातल्यो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर. नमस्कार.